कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी प्रिया बापट. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
पण आता मला सांग की तुझं लग्न, फायनली लग्न जे आहे ते कुठे झालं, कधी झालं?
मी तशी भयंकर ओसीडी आहे.
सो मला सगळं व्यवस्थितच लागतं, त्यामुळे उमेशच्या घरच्याही बऱ्याचशा गोष्टी मीच मॅनेज केल्या होत्या. की हे पॅकिंग असंच करा, ते तसंच करा, इथून हे लागतं, तिथून ते लागतं, हे सगळं सांगायला होतेच मी. त्यामुळे उमेशने मला लग्नाच्या आधी सांगितलं होतं की हा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि हा परत नाही येणार कधीच. सो हा मोमेंट आणि हा दिवस पूर्ण जग तिकडे काय केटरर जेवायला घालतोय, नाही घालतोय, जेवण संपलंय, उरलंय, तुला काहीही घेणं देणं नसलं पाहिजे. अँड आय डिड दॅट. आमच्या लग्नात तर आम्ही एकतर मी घरातनं फक्त बाहेर पडताना रडले आणि माझ्या बाबांनी मला तिथेच त्या क्षणाला सांगितलं की स्वतःच्या मर्जीनी आणि आनंदानी लग्न करतेस, डोळ्यात पाणी आणून जायचं नाही. त्यामुळे लग्नाच्या हॉलवरनं बाहेर पडताना मी हे करून हसत होते आणि माझ्या बहिणी बिणी रडत आहेत सगळ्या. मी म्हटलं अरे कशाला रडताय, मला नाही रडू येते. त्यामुळे आम्ही फुल होतो, आम्ही कुठल्याच गोष्टीला लाजलो नाही. उखाणा घ्यायचं हो हो उखाणा घ्यायचं, आमचे रेडी आहेत. त्यामुळे लाज बीज वगैरे आम्हाला काही वाटतच नव्हती. आमचे फोटो सगळे हॅ वगैरे असे
क्या बात आहे.
आणि हनीमून
नाही ते फारच आमचं क्विक हनीमून होतं, कारण मी सारेगमप तेव्हा होस्ट करत होते, त्यामुळे माझ्या ग्रहमकाच्या आदल्या दिवसापर्यंत मी शूटिंग करत होते. मग 3 दिवस मी ग्रहमक, मग केळवण आणि चुडा भरणं आणि लग्न, हे 4 दिवस मला सुट्टी होती. त्याच्यानंतर मी 1 दिवस परत सारेगमप शूट केलं एपिसोड
बर,
आणि मग आम्ही गोव्याला गेलो. गोव्याहून आलो, देवाला नमस्कार करून गोव्याहून आलो, 1 एपिसोड शूट केला आणि मग मी हनीमूनला गेले. मी 5 दिवसात हनीमून उरकून आले आणि मी सारेगमपची ग्रँड फिनाले शूट केली लाईव्ह. सो मला वेळच नव्हता.
पण कुठे गेलो होतो हनीमून?
आम्ही मलेशियाला गेलो होतो. मलेशिया लंकावी, बर्जाया लंकावी आणि जेंटिंग हायलँड.
आता मला सांग की काकस स्पर्शसाठी तुला बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आणि ती खूप वेगळ्या विषयाची फिल्म होती खरं तर आणि मांजरेकर परत एकदा.
असं मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. आम्ही फिल्म करत होतो त्यावेळेला मला महेश सरांनी काकस स्पर्शची गोष्ट ऐकवली होती. त्यानंतर 4 वर्षांनी तो सिनेमा झाला आणि माझं लग्न झालं ऑक्टोबरमध्ये आणि मी डिसेंबरमध्ये काकस स्पर्शच्या शूटिंगसाठी कोकणात गेले. सो इन अ वे माझे आई बाबा आणि माझ्या घरच्यांना मला तसं बघणं was absolutely not right. ते इतके वैतागले होते आणि इतके हे होते की काहीही कर पण असं काम नाही करायचं. बट ऍट द सेम टाइम मला त्याचा इतका फायदा झाला कारण माझं नुकतंच लग्न झालं होतं, त्यामुळे जे कॅरेक्टर मी उमाचं प्ले करत होते त्या कॅरेक्टरला आयुष्यात काय मिळत नाही आहे हे मला सगळ्यात जास्त तेव्हा माहिती होतं. त्यामुळे मला कळत होतं की ती व्हॉट इज शी मिसिंग इन हर लाईफ. आणि काकस स्पर्श हॅज बीन अ लाईफ चेंजिंग अँड गेम चेंजिंग एक्सपिरियन्स फॉर मी.
वन थिंग यू कांट लिव्ह विदाउट,
हॅपीनेस.
दॅट शोज ऑन युअर फेस. तुझ्याकडे फक्त 24 तास असतील तर तू त्यात काय करशील?
ओ गॉड, आय विल मेक मोस्ट ऑफ इट. माझ्या सध्या आयुष्यात असलेला अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे माझ्या बहिणीला मुलगी झाली आणि ती 5 महिन्याची. जर माझ्याकडे 24 तासच असतील आयुष्यात फक्त, तुम्ही ते सगळे 24 तास तिच्या बरोबर.
ओके, एक शब्द जो तू सतत बोलतेस?
चायला.
किंवा घंटा. तन्हाई में सबसे अच्छा सहारा?
उमेश.
ओठांचा वापर सर्वात चांगला कशासाठी करते?
बापी द्याला.
एक चीज जिसके लिए तुम
लिसन यू ट्राय माय किस. ओके,
कोणासोबत तुला रूम शेअर करायला आवडेल अदर दॅन उमेश?
कोण नाही,
नाही,
आय कांट. हार्थबार माझी बहीण, पण नाही बाकी काय.
हो
नाही.
आणि असं का?
माझे ओसीडी स्टँडर्ड नाही मॅच झाले तर मग प्रॉब्लेम होतो. अरे त्यांनी टॉवेल इकडेच टाकला, मग तिच्या चपलांना वासच येतोय. मी जनरल सांगते, कोणा पर्टिक्युलर माणसाबद्दल नाही. मग त्यांनी बाथरूमचा नळच हे केला, मग ते लाईटच चालू ठेवले. नको, माझी शिस्तीत मी राहते. उमेश मला म्हणतो की घर कशाला स्वच्छ ठेवायचं, मग त्यापेक्षा मी हॉटेलमध्ये राहणार. त्याला म्हणते अरे घर आहे, काय माणसं आल्यानंतर काय कपडा उचलून त्यांना बसायला द्यायचं का?
करेक्ट आहे. वन थिंग यू वुड लाईक टू गिफ्ट मी?
मला एक मसाजचा पॉल दिलाय जो तुम्ही सतत रेडिओवरती असताना तुम्ही माईक समोर असे राहून धरून तुझी मान जर इकडे शोल्डर ब्लेड आखडत असतील तर ते फक्त असं मागे फिरवायचं आणि त्याने खूप रिलॅक्स वाटतं. ते एक. आणि दुसरं, तू रनिंग करतेस, आय नो की यू आर ऑल्सो अ फिटनेस फ्रीक, आणि तू धावतेस. सो एक रोलर असतो छोटासा,
तो खाली ठेवायचा आणि त्याच्यावरनं आपण आपली बॉडी स्लाइड करायची, ज्याने तुमचे मसल्स इज आउट होतात आणि एस्पेशली रनिंग साठी ते खूप जास्त चांगलं आहे. सो इफ आय हॅव टू गिफ्ट यू, आय विल गिफ्ट यू दॅट.
वाव, कसले युजफुल आणि असे विचार करून दिलेले एपिसोड, मला भयंकर आवडला. आय एम वेटिंग फॉर द गिफ्ट.
आय विल सेंड इट बाय द वे. नेक्स्ट नक्की मी पुण्याला येईन तेव्हा घेऊन.
अँड वन थिंग यू लाईक अबाउट दिस इंटरव्ह्यू,
यू
मी खूप पर्सनल गोष्टी शेअर केल्यात. मी फार लोकांना हे सांगितलं नाही. मला कोणीतरी मध्ये असं विचारलं होतं तुझ्याबद्दल असा काय गैरसमज आहे का काही लोकांना, तर मला असं वाटतं की मी फक्त बबली आहे. आय डोंट हॅव टू प्रूव्ह दिस टू एनी वन अँड आय डोंट केअर लोकांना काय वाटतं आणि काय नाही वाटत. पण लोकांना असं वाटतं की तुम्ही हसता खेळता म्हणजे तुम्हाला मेच्युरिटी नाही, तर ते तसं नसतं. आणि मला कायम असं वाटतं की मेच्युरिटी ही दाखवण्याची गोष्टच नाही आहे, ती वेळ आली की करण्याची आणि असण्याची गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला ज्या माणसावरती वेळ येते आणि त्याला त्या वेळेला जसं खंबीर राहणं गरजेचं असतं तेव्हा तो माणूस बरोबर तसा राहत असतो. पण म्हणून सतत आयुष्यभर मेच्युअर फेस घेऊन जगत राहणं मला अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा उलट माझ्या ह्या हुहूने जर चार माणसं हसणार असतील तर आय एम मोर दॅन हॅपी टू डू दॅट.
आणि आय थिंक दॅट क्रिएट्स अ लाईट कॅमेरा ऍक्शन मोमेंट अराउंड अस. सो थँक्यू सो मच. थँक यू फॉर हॅव्हिंग मी हिअर.
मी तुझ्यासमोर पहिल्यांदा अशी खूप माझी सिक्रेट कार्ड ओपन केली आहेत.
आय एम रिअली हॅपी अँड आय एम ग्लॅड की तू ते ओपन केलीस आणि तुम्हाला
सांग दॅट यू कॅन डू ओनली वेन यू ट्रस्ट द पर्सन.
थँक्यू सो मच, लव यू.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.